93.5 Red FMB.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर.
चला पुढे, चला चला पुढे, चला.
बस बंद पडली.
अरे छोड ना, ये पुणे की बस की बात नाही.
पीएमपीएमएल ची प्रवासी संख्या ही गेल्या वर्षभरात 2 लाखांनी घटली.
बापरे बापरे,
पर डे 2 लाखांनी प्रवासी संख्या कमी झाली. याचं कारण काय? बेभरवशी आहे हो. शेवटी माणूस काय म्हणतो, अरे मी पोचा 1 तास लेट झाला, मला माझा जो पगार कापला जाईल त्यापेक्षा मी माझं काहीतरी व्यवस्था करतो दुसरी.
बरोबर बरोबर. तरुण पोरे म्हणतात, मग जाऊ दे, थोडा पगार आला आपला सुरू झाला की हप्त्यावर आपण बाईक घेऊया आणि पळवूया.
एक्झॅक्टली एक्झॅक्टली.
आणि हे म्हणजे आपण चक्क उलट्या दिशेने चाललोय. एक वेळ की ठीक आहे, प्रवासी वाढले नाहीत पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये, पण ते कमी होत आहेत म्हणजे हे रिग्रेशन आहे,
हे भयावह आहे. याचे परिणाम शहरावर फायनली असे होतात की वाहनांची संख्या वाढते, कोंडी वाढते, अपघात वाढतात, प्रदूषण वाढते.
आणि मग एखाद दिवस भास्करने मग ऑड इव्हन वगैरे असे काहीतरी भयानक प्रकार करावे लागतील, मग तर अजब होऊन जाईल.
अगदी बरोबर आहे.
ऑन दॅट व्हेरी अलार्मिंग नोट, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस.
थँक्यू थँक्यू सर.
9:20 ऑन द क्लॉक, कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.